नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमकां प्रादेशिक खबरां दिता. गोंयच्या वेगवेगळ्या पांवड्यावेल्या उदरगती खातीर 16व्या वित्त आयोगाकडे 28,000 कोटी रुपयांची मागणी गोंय सरकार करतले अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. तशेंच गोंय जरी ल्हान राज्य आसले तरी लेगीत राज्याच्या मूळ लोकसंख्ये परस गोंयांत दर वर्सा येवपी फ्लोटिंग लोकसंख्या सुमार 1 कोटी इतकी चड आसा. ह्या निकषाचो विचार करून आयोगान हो निधी मंजूर करपाची गरज आसा हाची माहिती आयोगाक दितले अशें तांणी सांगले. मुखेलमंत्र्यांनी काल परवरे मंत्रालयात वेगवेगळ्या खात्याचे सचिव आणि खाते प्रमुख तशेंच अधिकाऱ्यां वांगडा 16व्या वित्त आयोगाच्या भेटीच्या फाटभुंयेर तयारीचो नियाळ घेवपी खासा बसका घेतली. ह्या वेळार खाते प्रमुखांनी तांच्या खात्याक निधीची खंय आणि कशी गरज आसा ताचे प्रेझेंटेशन मुखेलमंत्र्या सामकार सादर केले. गोंयांत 9 आणि 10 जानेवारीक वित्त आयोगाचे शिष्टमंडळ येता. 9 जानेवारीक आयोगांच्या वांगड्यांची पंचायत, नगरपालिका, मंत्रिमंडळ, जिल्हा पंचायत वांगडी, उद्योजक तशेंच वेगवेगळ्या पक्षाच्या वांगड्यांकडेन बसका जातली अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिल्या. 14व्या वित्त आयोगान मडगांव पालिकेक फाटल्या वर्सा जो निधी मंजूर केल्लो तातूंतले 7,09,00,000 रुपये वापराविना पडून आसात. हो पडून आशिल्लो निधी मडगांव पालिकेच्या हेर उदरगतीच्या कामांखातीर वापरपाचो निर्णय पालिकेच्या काल जाल्ल्या बसकेत घेतलो. नगराध्यक्ष दामोदर शिरोडकार हांच्या यजमानके खाला ही बसका जाली. ह्या बसकेत पालिका वांगड्यांनी हो थाराव मंजूर केलो. मडगांव शारात सध्या सारखी पार्किंगाची व्यवस्था नाशिल्ल्यान लोक रस्त्यार गाडयो पार्क करतात. ताचेर उपाय काडपा खातीर मडगांव पालिकेच्या फाटल्यान जी सुवात आसा थंय हायड्रॉलिक पार्किंग प्रकल्प उभो करपाचो थाराव ह्या बसकेत मंजूर झालो. सुमार 400 मीटर सुवातेत हो प्रकल्प उबारू येता अशी माहिती शिरोडकार हांणी दिली. राज्यातल्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी प्रधानमंत्र्यांच्या परीक्षा पे चर्चा कार्यावळीत व्हडा संख्येन वाटेकार जावचे असे आवाहन शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी केला. काल शाळांच्या मुखेल्यांकडेन आभासी माध्यमावरवी भासाभास केली तेन्ना ते उलयताले. परीक्षा पे चर्चा कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां परीक्षेच्या ताणतणावा संदर्भातलो प्रस्न विचारपाची संद सोडू नाकात अशें तांणी सांगलें. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांक ह्या ऑनलायन पोर्टलाची माहिती देऊन चडात चड भुरगे उक्तेपणान आपले प्रस्न मांडटले हाची खात्री करची अशें शिक्षण खात्यान मागला. परीक्षा पे चर्चा हे कार्यावळीची अनुची ही 8वी आवृत्ती. ह्या कार्यावळीत वांटेकार जावपाक 14 जानेवारी मेरेन ऑनलायन प्रस्न विचारपाची संद आसा. गोंय SCERT पोर्टलाचेर परीक्षा पे चर्चा कार्यावळीची लिंक उपलब्ध आसा अशें तांणी सांगले. कोकण मराठी परिषदेचे शेकोटी साहित्य संमेलन आयज आणि फाल्या असे 2 दीस नागेशीत जातले. नागेश महारुद्र संस्थानात सुरू जावपी ह्या संमेलनाचे उक्तावण आयज सांजे 4 वरांचेर वीजमंत्री सुदीन ढवळीकर हांच्या हस्तुकी जातले. नामनेचे साहित्यिक मनोज बोरगावकर ह्या संमेलनाची यजमानकी चलयतले. 2 दिसांच्या ह्या शेकोटी साहित्य संमेलनात जयवंत दळवी हांच्या साहित्याचेर समग्र चर्चा, युवा सृजन संवाद, आगामी काळातील स्त्रियांपुढील आव्हाने अशी वेगवेगळ्या विषयांचेर चर्चासत्र आयोजित केल्यात. प्रसार भारती खबरां विभागा वतीन आकाशवाणी पणजी केंद्राचेर पूर्ण वेळ कंत्राटी पद्दतीचेर काम करपाक कार्यकारी संपादक म्हण 1 तशेंच अनुवादक खबरावाचक म्हण 1 अशा 2 सुवातींचेर 2 वर्सां खातीर काम करपाक अर्ज मागयल्यात. ही सेवा शुद्ध कंत्राटी तत्वाचेर आसतली आणि म्हयन्याक विना अट 40 ते 50 हजार पगार आसतलो. हेर माहिती, अटी आणि तपशिला खातीर प्रसार भारतीच्या संकेतथळावेल्यो रिक्त पदांची घोषणा करपी विभाग पळोवपाचो भेट दिवची. गोयची प्रतिमा उजळ करपासयत पर्यटनाची योग्य तरेन प्रसिद्धी करपा खातीर सरकारान एम्पॅनल केल्ल्या सोशल मिडिया इन्फ्लुएन्सरांची मजत घेतले हे विशीं हांव पर्यटन मंत्री तशेंच मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या लागीं चर्चा करतले अशें शिवोलीच्यो आमदार दिलायला लोबो हांणी सांगले. शिवोलीच्यो आमदार दिलायला लोबो हांणी काल मंत्रालयात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांची भेट घेतली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.